वधस्तंभावर येशू का मरण पावला? पापी लोकांना पापाच्या शिक्षेतून वाचविण्यासाठी ख्रिस्त मरण पावला. ख्रिस्ताने आमच्यासाठी बलिदान केले. तो देवाचा कोकरा होता. येशू निर्दोष होता, डागविरहित होता, शुद्ध होता. त्याची आठवण वधस्तंभ करून देतो. जेव्हा येशूवर आम्ही विश्वास ठेवतो व पापाविषयी पश्चाताप करतो तेव्हा आपल्या पापाची क्षमा होते. येशू आपल्याला देवाची मुले बनवितो. विश्वासू ख्रिस्ती म्हणजे काय याचा अर्थ समजण्यासाठी खालील चित्र मदत करेल.